Adesso una radio mi metterò.
In un certo civile, anche in poteva la venuta a me. Già si vede la fotografia qui a Pizzavo di, di chi di fulmine veniva la macchina. Caran, pure da, a sua personale mi guardava. Anche pure che la persona per dire non sono ancora la persona. Ma ho tutta la persona, mi chiedo per questo cammino, ma ho già detto che non è riuscito neanche. Per questo è proprio su, su chi c'è inizia, per questo è la vera. E se io per una cosa si apre, pure che apre la persona che si apre la. Hanno visto il delirio che si vede. Mortando, hai già detto che mi ho detto? হ্যাঁ সিভিল ভরোনা পরিষদা পুড়ে যায় আসার প্রশ্ন অনেক গোষ্ঠী মনামধ্যে তসব অনেক শঙ্কা মনামধ্যে তসব বিচারাঞ্চা হচ্ছে কামাচা হচ্ছে মানসাঞ্চা হচ্ছে বারবার আপন ভেটত কী ব্যক্তি প্রমুখ মানুষ আমি পুরো কাজ করায় তো পুরো কাজ করায় তারা উৎসব উপস্থিত ये तो बसू या पण शेती आपण लोकशाहीचं काम करतो आपण बसलो नाही आपले विचार मांडले नाही आपले शंका मांडला नाही पुढे काय तो रस्ता कधी संपत मला असं आठवत की मी पहिल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा गेलो 1930 मला आवाजा बोलू तर ती आठवण झाली आणि असेच कार्यकर्ते काम करत होते आणि तरुणपणे तर नेहमीची असते की मनुष्याला खूप काम करायची हवी का नवा दिवस जडला की आता पुढे काय करायचं असा प्रश्न आहे ते असंच काम करत राहिलो आणि इथे नेहमीच पकडलेलो माझ्या एका मित्राच्या जोडी तर जेलमध्ये पकडून त्या रात्री नेऊन ठेवलं दिवसभराच्या कष्टाने जेलमध्ये गेल्यानंतर झोपण्याकरिता दुसरं करणं शक्य नव्हतं उठल्यानंतर मला तो दोस्त सकाळी म्हटला की आता पुढे काय म्हणलं तर पुढे यायला लागू शकाय तेव्हा म्हणून आपण असं समजायचं कारण नाही की आपण 3 दिवस जो जमलो आणि काही विचार केला यामध्ये काही घडलं नाही असं आपण समजू नये आबा म्हटलं की बा तुम्ही आता जमा म्हणतो काहीतरी प्रबंध तयार करा निष्कर्ष तयार करा आणि त्याची किंमत रद्दीपेक्षा कमी असते दुसरं काही केलं नाही सर दुसरं काही केलं नाही मला माझं समजू ना पण असं आहे की जेव्हा लक्षावधी माणसांच्या प्रश्नाची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा हा एक मार्ग आहे हाच मार्ग आहे मला माहिती आपण समजू ना की आपण आमच्यातली जमायतातली ते 4 माणसं कदाचित जास्त दिवस काम करत असतील आम्हाला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाही मी या नम्र भावनेनं आपल्याशी बोलू इच्छितो आपण नेता दुधा म्हणता कृष्ण मित्र घाबरून जातो इतक्या अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर दिसत आहेत माणसांचे प्रश्न दिसत आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं बरं की आज मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने फार महत्वाच्या भूमिकेवरती काम करतो तर याचा अर्थ असा नाही की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला माहिती आहेत हे अतिशय कठीण काळातल्या आणि अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न आपल्या देशाची सेवा करायचा आपण प्रयत्न करतो आपल्या गोष्टी आणि मार्ग शोध की आपण काय करणं शक्य आहे काय मार्ग मिळणं शक्य आहे प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो तर किती यशस्वी होईल किती यशस्वी सांगता येण्याची आवड आहे आणि त्याच्या संबंधाने गेली 3-4 दिवस महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण विचार केला देशाच्या संदर्भामध्ये आपण विचार केला आणि काही ते नवीन आहे का विचार म्हणजे आपण आता मांडल्यामध्ये काही मोठं काही नवीन आहे काही जुनंच आहे पण तो पुन्हा एकदा घासून पुसून स्वच्छ करून चर्चा केल्यानंतर जरा मोकळ्या मनानं परत येतं विचार म्हणून लोकांना सांगायचे हे आमचे विचार आहेत आणि त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये काही जो परिणाम घडला तो त्याची सेवा मिळवायचा प्रयत्न करणं हा एक खरा मार्ग आहे तो दुनिया में से हुए इसका प्रत्येक कार्य करते हो अपन भी कोणा पगार कुछ नहीं प्रत्येक काम करते अपने अपने बुद्धि ने जेव स्वीकार ते अपल काम मानु अपन काम करा असंख्य कार्यकर्ते विशेषतः या पक्षाचं इतर देशातली लोकशाहीची कशी बांधणी झाली त्याचा इतिहास कितीतरी मनोरंजक असला तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की तो माझी स्वतःची म्हणजे माझ्या स्वतःच्या अभ्यासानं बनलेलं मत आहे की हिंदुस्थानातल्या लोकशाहीची रचना करणारी काँग्रेस हे दुनियेच्या लोकशाही राजकारणातले एक आश्चर्य आहे असं माझं मत आहे. ज्या पद्धतीने ते बनते कारण कुणीतरी मंत्री आहे म्हणून तो तसं काम करतो कुणीतरी अध्यक्ष म्हणून तसं तो काम करतो पण असंख्य कार्यकर्ते या पक्षाचे सर्व देशभर असेल की जे कोणीच काम नाही तरी ते कार्य करतात. कशामुळे कार्य करतात की त्यांनी बुद्धीनी भावनेने त्यांनी विचार पत्करला काही निष्ठा पत्करली आणि म्हणून ते कामाला लागतं. म्हणून ती निष्ठा राहावी ती निष्ठा बळकट व्हावी आहे ती बरोबर आहे असा पुन्हा विश्वास निर्माण व्हावा आणि परत कामाला लागावं याच्याकरता विचारांची तपासणी करणं अतिशय आवश्यक आहे. पक्ष चालतात ते निष्ठेने चालतात ते बरोबर आहे पण लोकशाही पक्ष जे चालतात ते विचारांच्या निष्ठेने चालले पाहिजे असा तुमचा आमचा आग्रह असला पाहिजे. व्यक्तींच्या वरच्या निष्ठा चुकीच्या आहेत व्यक्तींच्या वरच्या निष्ठा काम देत नाही कारण व्यक्ती शेवटी चूक करू शकते. किती मोठा मनुष्य मोठा असू शकेल पण तो चूक न करणारा असू शकेल असं विधान मी करू इच्छित नाही कोणी करू शकणार नाही आणि म्हणून विचारांची तपासणी करण्याकरता आपण इथे जमलो. आणि मी नाईक साहेबांची दोन तीन दिवस बोलत असताना एकदा जेव्हा बोललं तर माझ्या असं बोलता बोलता लक्षात आलं की आत्ताची आपली सभा काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा ही महाराष्ट्र प्रदेशची सभा नाही आणि कायदेशीर आणि असेंब्लीची सभा नाही. जिथे प्रत्येक गोष्टीचं आम्ही तिथे समर्थनच केलं पाहिजेलं आहे अशी गरज नाही. ही एक कौटुंबिक रीतीनं जमलेल्या माणसांची मोकळं बोलण्याची सभा आहे. पण कुटुंबातील जरी माणसं जरी बोलली आणि मोकळं जरी बोलली तरी शेजाऱ्याच्या पानावरती जाण्याची गरज येत असत. कुटुंबाच्या चर्चेचाही खरा अर्थ हाच असतो म्हणजे ही त्यातली एक मर्यादा पण लक्षात ठेवली पाहिजे. मी कुठल्याही सुखांचा कुठल्याही सुखांचा कुणीही समर्थन देऊ नव्हे म्हणून ते समर्थन देण्याचा उभा नाही देण्याची इच्छा नाही. चुका असल्या तर चुका म्हणून स्वीकारल्या पाहिजेल्यात आणि पुढे जायचा प्रयत्न करा पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपण एका विशिष्ट पद्धतीने काम करतो बरं वाईट मला माहिती नाही आणि ती काही आम्ही सुरू कोणी केली असं नाही ती एक जुनी परंपरा आहे. आपण सांगू शकतो की ही परंपरा ही माझ्या मुलीने सुरू केली असं नाही ही परंपरा आमची जुनी महाराष्ट्रातली महाराष्ट्र काँग्रेस पक्षी जर बोलायची ती जुनी परंपरा आणि त्या परंपरेनं थोडाफार मदत केलेली आहे कामाच्या बाबतीत आणि ती ही आहे की एकत्र बसावं बोलावं थोडंसं भांडावं रुसावं रागवावं प्रसंग पडलं तर रडावं मात्र मी सगळं बोलतो ह्याच्याकरता की प्रसंग म्हणजे तर रडाव सुद्धा करा पण मित्र भांडायला गेले म्हणजे शेवटी जर ते रडले नाही तर ते मित्र नाही तर शेवटी एक मुखाने हसत मुखाने बाहेर पडावा आणि हा आमचा निर्णय तुम्ही झाला अशी आपली कथा आहे. कुणावरती न्याय होतो कुणावरती अन्याय होतो सांगणं फार कठीण आहे आणि अशा पद्धतीनं 10-25 वर्ष आपण काम केलं सत्तेमध्ये आल्या गेल्यानंतर गेली 20 वर्ष काम केलं महाराष्ट्र बनल्यानंतर गेली 10-12 वर्ष आपण काम करतो. अशा वेळेला माझी आपल्याला एक विनंती राहील सगळ्यांना आभारही राहील आणि ती अशी राहील की आता कोणाचा दावा नाही की कोण चूक करणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या राज्य कारभाराची धुरा देणारा माणूस हा तुम्ही विचारपूर्वक आणि विश्वासपूर्वक निवडलाय याच्यावर तुमचा विश्वास आहे का? मला उत्तर पाहिजे. एकाकडून मला सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. माझा विश्वास आहे मी सांगतो. आणि जर कुटुंब प्रमुख जर तुम्हाला तुमच्या विश्वासाचा आहे असं जर वाटतं तर मग त्या संबंधानं कुटुंब प्रमुखाशी आधी बोलल्याशिवाय या प्रश्नासंबंधीची बाह्य चर्चा करणं कुटुंब चालवण्याचा नियम बरोबर नाही होऊ शकत. तुम्ही चुकीला चूक म्हटलं म्हणून तक्रार नाही, चुकीला चूक म्हटली ती तक्रार नाही, चुकीला चूक म्हटलं पाहिजे. चुकीला चूक न म्हणण्याचा मी प्रयत्न आपल्या प्रांतात करू, आपल्या कामात करू, त्याचा नाश केले मला म्हणणं मंजूर आहे. दुनियेला कळू नये म्हणून दुनियेला किती कळू नये, चुकी जर चुकीची गोष्ट असते, वाईट गोष्ट असते, तर झाकून कोण किती दिवस होऊ शकेल? आणि आत्ताच्या दुनियेच्या लोकशाहीच्या काळामध्ये हे झाकलं जाणार नाही. पण जेव्हा विरोधी पक्षांची ही नीती आहे, असे तर आज गेलं दोन वर्ष चार दोन तीन वर्ष सगळे हिंदुस्थानच्या इतर प्रांतामध्ये जे केलं ते हेच केलं की माणूस माणूस निवडावा आणि माणसा माणसाचं काळजर जीवनातलं खाजगी बाहेर इकडचं तिकडचं काय तरी बोलावं आणि नाश करावा त्यांचा. नाश होण्यासारखं आपल्या जो नाश झाला त्याची चिंता करण्याचं कारण नाही की त्या संबंधानं आश्रू राहण्याचे कारण नाही. माझी कदाचित अशी आहे की महाराष्ट्र राज्याची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. मी निदान जो नियम पाळतो तो आपण सांगू शकतो. लोकांचं उगीच मानत असत की प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचा तुम्ही काहीतरी सांगा करा. मी आता सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याच्या कारभारा संबंधानं मुख्यमंत्र्यांनी विचारल्याशिवाय त्या संबंधानं बोलायचं नाही आणि सल्ला द्यायचा नाही असा नियम मी जाहीरपणानं म्हणजे सगळ्यांना पाळलेला आणि तो या विश्वासानं पाळलेला आहे की ज्याच्यावरती जबाबदारी दिलाय तो शहाणा मनुष्य तो न्यायी मनुष्य या भावनेने तो शहाणाही आहे आणि तो न्यायी न्यायी अशा प्रकार. मी आपल्याला सांगू इच्छितो की ही एक कसोटी मी माझ्या मनाशी लावलेली की नाईक साहेबांनी महाराष्ट्राचा राज्य कारभार करत असताना कुठल्याही जिल्ह्यामधला एक कार्यकर्ता किंवा एक गट हा आपला आणि हा दुसऱ्याचा असं कधी मानलं नाही. आणि प्रांत राज्यकारभार आणि संघटना जर न्यायानं पुढे न्यायची असेल तर ही एक कसोटी पाहणारा कुटुंब प्रमुख असला पाहिजे या भावनेने आपण जाणार शकतो. राज्यकारभाराच्या चुका असतील या पोलिसांच्या संबंधी तुम्ही म्हटलं मी आज भारताचा ग्रह बनते मला कबूल केलं पाहिजे. तुम्ही म्हणता की पद्धती आहे त्या राज्यकारभाराच्या दोषा संबंधाने अनेक गोष्टी तुम्ही एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला लाख गोष्टी सांगितली किती आहे. शेवटी ही यंत्रणा घेऊन तिच्या संबंधीला कार्यक्षम करायचा प्रयत्न केला पाहिजे ही गोष्ट कोण नाकार हा प्रयत्न केला पाहिजे. नोकरशाहीवरती जे परवा लक्ष्मी शास्त्रींनी परवा दोन दिवसापूर्वी विषय मांडला त्या विषयाचा त्या विषयाची माझी जरूर शकत आणि आपण तो मांडला पाहिजे. एकदा तेव्हा तरी मला तुमच्या निष्कर्षामध्ये तो हा निष्कर्ष घालायला तुम्हाला हरकत नाही आणि तो हा निष्कर्ष की या लोकशाही या नोकरशाहीवरती फार घोडेस्वारांनी पकड पक्षी भक्त झालेलं आहे. तसं जर चालणार नाही गोष्ट करते ती बरोबर आहे. तीच गोष्ट दुसऱ्या तुमच्या या सरासरीच्या प्रश्नासंबंधी त्याच्या जबरदस्त प्रश्न आहे त्याचं उत्तर शोधलं भागलेलं आहे किंवा त्याला ही कसोटी आहे. मला वाटतं कुणी बोललं मला लक्षात नाही पण म्हटलं की करप्शनच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये संपूर्ण करप्शन आपण दूर करू शकू की नाही शकू या तात्विकवादामध्ये सुद्धा कारण नाही. पण करप्शन संबंधाला बंधन घालण्याच्या आम्ही प्रामाणिकपणानं जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत असं वातावरण असा विश्वास निर्माण केला पाहिजे. आणि मध्यवर्ती सरकारमध्ये आपल्याला माहिती आहे की शेवटी ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल नाही तर याच पार्लमेंटच्या अधिवेशनमध्ये एक बिल मांडलं लोकपालाचं बिल मांडलं. तर शेवटी हे की तुम्ही मी तुम्हाला मला बोलून तो व्यक्ति व्यक्ति ने बोलून हा प्रश्न नहीं, युवक पक्षांतर में चर्चा करू ही सुटना प्रश्न नहीं है। या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सांख्यिकीय कायदेशीर अशी संघटनाच उभी केल्याशिवाय असणं मार्ग नाही। पण सत्तेवरती गेल्यानंतर माणसाच्या भोवताली अनंत तऱ्हेची वातावरण तयार होतात, सुखासगांची वातावरण तयार होतात, त्याला मोहबोलण्याचं वातावरण तयार होतं, फायदा घेणारी माणसं पहिले येतात। म्हणजे मी तर मुख्यमंत्री असताना पहिल्या महिन्यानंतर माझ्या स्वतःच्या मनाला सांगू लागलो की अनोळखी मनुष्य हार घेऊन आला की समजा त्याच्यात धोका आहे आपल्याला। तर अशीच माणसं जवळ येतात, सहाय्यक म्हणून नमस्कार करणारी माणसं पहिली यात्रीच येतात पहिल्या प्रथम। हा अनुभव सत्तेचा दोष आहे, त्याला काय करणार। आणि पहिल्या प्रथम लोकशाहीची सत्ता उभा राहिल्यानंतर तर हा दोष फारच द्यावा, त्याला मार देईल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सत्तेवरती असणाऱ्या माणसाबद्दल शंका घेणारी माणसं काय, खऱ्या खोट्या, खऱ्या असतात खोट्या, तर एकदम खोट्या म्हणून चालणं बरं नव्हे, त्या सगळ्या खऱ्या आहेत असं घेत धरून चर्चा करावी, हे जास्त मार्ग। आणि म्हणून शेवटी असा मार्ग निघाला की या संबंधानं कायद्यानं जशी संघटना उभी केली पाहिजे आहे की ज्याच्या बाबतीमध्ये असं माणसांची जाण आहे ते तक्रार करा। आणि या गोष्टीची जो वर्तवत चर्चा हिंदुस्थानमध्ये करतो, राज्य सरकारांची चर्चा केली, शेवटी आम्ही याची निर्णय लागलो, आम्ही विरोधी काँग्रेस विरोधी पक्ष सरकार होती, त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आमची चौकशी करणार, आमची असेंब्ली आहे। आणि म्हणजे खरा इतरांना अपडेट देण्यासाठी अर्थ नाही आहे, तर आपलं आपण आपल्यासाठी केलं पाहिजे आहे। मध्यवर्ती सरकार करताहून आम्ही हे बिल तयार की ज्यामध्ये कल्पना अशी आहे कुठेतरी एक प्रतिष्ठेचा म्हणून जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि विरोधी पक्षाचा नेता यांच्या संमतीनं प्राईम मिनिस्टरने नेमावा जो लोकपाल असतो, आणि त्याला अधिकार की त्याच्याकडे मंत्री आणि सेक्रेटरी डिपार्टमेंटचे जे प्रमुख सेक्रेटरी आहेत त्यांच्या संबंधाच्या निर्णयातही करप्शनच्या किंवा या गैर याच्या जर तक्रारी असतात तर त्याची चौकशी त्यांनी करायची, कारण एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। ठीक आहे, तुम्ही इथं प्रश्न उपस्थित केल्याने हा उपस्थित केला तर सांग त्या संबंधाचं, परंतु त्या संबंधाने हाच एक मार्ग आहे असं माझं मत आहे। आणि मी असं ठरवलं की या संबंधानं एका तर बिलामध्ये आम्ही ही योजना आहे की काही सरकारांनी नाही म्हटलं तरी निदान काही सरकारांना आपण भेटलं सांगितलं पाहिजे आहे की तुम्हाला जर तुमची इच्छा असेल, तुमची मान्यता असेल, तर हा कायदा तुमच्या राज्याकरता आमची मान्यता द्यायची तयारी आहे। महाराष्ट्र सरकारला आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार नाही म्हणणार नाही त्याची आहे, पण म्हणजे मुळे सुद्धा महाराष्ट्रात इथं घडली असणे पहिल्यापासून रामाला जाणारा फक्त दोघी भेटला तर आणि त्या धोब्यात ऐकून सीतामायावरती अन्याय झाला असं आपली सगळ्यांची भावना आहे। रामाला आपण फार पवित्र राजा होतो हे सिद्ध करण्याकरता जो पत्नीचा त्याग करावा लागला, स्त्री जातीवरचा पहिला अन्याय रामाच्या स्वप्नपुरुषाचा काय करतो, पण हा बाजूला भाग आहे त्या प्रश्नाची। आजची आपण चर्चा आजची आपण कधी चर्चा करत नाही, तर त्याला मार राहा, तर त्यावर जरूर मला ते मान्य आहे म्हणजे कायदेशीर जपड झालं। आणि नाही त्या मला त्याचं सांगितलं ते फार सांगायचं की मंत्र्यांच्या संबंधानं करप्शनचा जर आरोप असेल तर त्याची चौकशी आत्ताच्या पोडक पांडवपण त्यांनी केली पाहिजे, इथे जी माहिती दिली करेल। आता जबाबदारी अशी आहे की ज्यांनी आरोप करायचे त्यांनी चौकाचौकात चर्चा करण्यामध्ये फायदा नाही, सचिवालयाच्या त्या दालनामध्ये बसूनही चर्चा करायचं कारण नाही, आरोप पुरावा तक्रार हे केलं पाहिजे। तर मला मी आपलं सांगू इच्छितो की आवाजी सांगितलं की त्या चतुर्शुद्धी अग्निशुद्धी कर्मकांताशी जोडून द्यावे, ही कनक कांताची सूत्री ती जप सुरू झाल्यापासून आणि असं सामान्य माणसाला कुठं सवड आहे चौकशीकडे कुणा संबंधाने आपण कनक कांतेचं बोला कोणते अगर्व खरं बोल झाले म्हणून पुढे जातो तो काही नाही असेल असं म्हणे मूळ जातो जातो मी समजा आपण कसं पुरवण्याच्या पाण्याचं जर बोललो तर उद्या फार प्रश्न कठीण खोटं बोलायचं म्हणजे मी खोटं बोलला तुमच्या जवळ मला खोटं बोललं पाहिजे तेव्हा ह्या आरोपांच्या बाबतीमध्ये पण जरूर चर्चा झाली विचार पण पाहिजे कारण असं सारखं कुलबुलू जात असतो बोललं जातो आणि सगळ्या संबंधानं बोललं जातं असं काही कोणी त्याला अपवाद आहे 22 वर्ष मी आज मला तो हिंदुस्थानातल्या अनेक अपवादातून माणसापैकी मी जसा माणूस आहे तर सुदैव आहे की काय मला माहिती नाही दुर्दैव आहे की एकूण सोशल असणं एक सारखा सत्यवृत्ती असताना मिळेल मला मी असं कसं म्हणून की माझ्या समोर कोणी बोलत नसेल असं म्हणणं अवघड आहे तर त्याला मार्ग इथं काय की कुठेतरी त्या आरोपाची जबाबदारी घेतली पाहिजे नंतर त्यावर ध्येय मात्र की आरोप करणाऱ्यावरती जबाबदारी असली पाहिजे आरोप करणाऱ्याची जबाबदारी असली पाहिजे की तो जर आरोप तो सिद्ध करू शकला नंतर त्याचा काय तो काय असेल म्हणजे जबाबदारी असली पाहिजे या पद्धतीने आपण काम करूया तिथे आपण चर्चा केली परंतु कृपा करून असं एकदम सिद्ध उभं करू नका की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काय त्यांचं चाललंय तंत चाललंय हे चाललंय ते चाललंय असं वातावरण निर्माण करण्याने आपण महाराष्ट्राला मदत करणार नाही काँग्रेसलाही करणार नाही स्वतःलाही करणार नाही तुम्हाला सार्वजनिक जीवन काँग्रेसचं जीवन सुधारायचं मला मंजूर आहे मी सुधारलं पाहिजे सुधारण्याचा प्रयत्न करा पाहिजे मी ती अशी भूमिका घेत नाही की पुढे घडलं नाही म्हणून आपण करू नये करायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे घडत नाही ते घडवायचा प्रयत्न करत राहणं हा एकच आपला मार्ग आहे तो आपण करायचा प्रयत्न करूया पण याच्यापेक्षा हा मनुष्य जो म्हणतो तो मनुष्य असं म्हणतो यामध्ये की फारसं असं विश्वास नाही जाऊन बाकीच्या जागी जी गोष्टी सांगितलं त्याची जरूर चिंता आणि काळजी घेतली माहितीला या देशांच्या म्हणजे या तक्रारी जरूर आहेत की कार्यकर्त्यांची अवहेलना होते अशी भावना जे अनेक कन्व्हिन्स टेक्नॉलॉजी भावना ही अशी आहे अशी अनेक माणसं आहेत की जी काही माहीत नाही तुम्हाला अशी माणसं जुने कार्यकर्ते आहे की ती आयुष्यात जसं राबलेले कार्यकर्ते आहेत कुठे निवडणूक राबले राहिले नाही अंगावरती पांढरे फार जास्त जपरे आहेत नाही दुबळी माणसं आहेत काम केली माणसं आहेत त्यांची जास्त काही अपेक्षा असत नाही ते आपल्या पक्षाचे प्रतीक असणारी पक्षाची माणसं आली तर तुम्ही त्या माणसामध्ये आपल्याला ओळखा तुम्ही कसे आहात बऱ्याच मुलं बाबा कितीतरी जरा विचारलं की त्यांच्या अंगाची मुलगत असा प्रश्न अनुभवा तेव्हा ही एक गोष्ट ही एक काळजी आणि मनातून विश्वास वाटत नसला तरी धोरण म्हणून तंत्र म्हणून सुद्धा माझ्या मित्रांनी पाळावा अशी माझी सूचना आहे गरज आहे असं त्यांच्याकडे हे मी तुम्ही पाहतोय तो मी तुझ्याकरता कसं बोलत नाही आहे त्या आबांच्या मीडियाला साथ देण्याकरता नसतो त्यांनी ज्या पद्धतीनं तो शोभ जातो मी वेगळा खाते आणि वसंतरावांच्या मनाला झालेलं त्या स्थिती पाहतोय ज्याच्या प्रकरणात येतो पुन्हा फळ एकदा असलेलं जी गोष्ट स्वीकारली तर खरं तर खुलासा करायला लग्नामध्ये ती फक्त बऱ्याच नव्हतं पण जरूर भावना कारण वसंतराव सांगितलं की आपण त्यांचे माझी आहे आपण इतके प्रवासाला गेलो म्हणजे इतके आपण राबतो हिंडतो फिरतो आणि मी सांगू इच्छितो आता पुण्याला उदाहरण मरुभाऊ मी मराठी काँग्रेस पक्ष सांगितलं तरी बोल माझी इतकी इच्छा असते पुण्याला गेलं तरी 2 तास जर मिळाले तर आपल्याला जर भेटणाऱ्या माणसांच्या पेक्षा आपणाला जर जाऊन भेटायचं वाटतं अशा माणसांच्या कथावर 2 तास जर मिळाले तरी किती बरोबर तरी मी मित्र आहेत त्यात जिल्हे माणसं आहेत त्यांना जावं भेटावं त्यांच्या घरी त्यांनी न दिला तरी मागून चहा घ्यावा अजून आपलं कसं करलं मित्र असं म्हणता येत नाही जाता येत नाही सापडत नाही काँग्रेस भवनवरती यावं बसावं असं आम्ही तेव्हा माझी कसं करते मी इंदिराकडे सांगितलं नाही कधी सांगतो आता तुम्ही करतो काँग्रेस भवनवरती कोणी असत नाही नोटीस दिल्याने तिथे कोणी भेटणार नाही परिस्थिती आहे की आम्ही जात नाही मुंबई काँग्रेस वर म्हणून होती योजना असंच वाटतं तर तेही फक्त संघटनेच आपण म्हटलं की काँग्रेस ही गोष्ट खरी आहे यांना मीच गुन्हा करून केला पाहिजे की गेल्या 4-6 वर्षामध्ये 8-10 वर्षामध्ये कायदेशीर अधिक मोठा झाल्यानंतर पुढे कमिशन नाही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा कार्यकर्त्यांना भेटायची तर सर्दी फासतं त्यामुळे निवडणुकीसाठी सर्किटाचं जीवन कुठून यावं कुणाकडे यावं सर्किटाकडे भेटणं आम्हाला खूप आनंद वाटत कुठेतरी जायला पाहिजे म्हणजे कुठेतरी आपण स्थिर असल्याशिवाय इतरांना भेटणार कोणतं ठिकाण असं आपण नियम करायचं की अमोठ जनिवासांना भेटलं पाहिजे मी सांगू शकतो की आम्ही हा नियम सुरू केला की आम्ही काँग्रेस पक्षाची आपल्याला भेटतो तर आपण ते त्रास वाटायला किंवा असं अरे यांच्या आता आम्ही यांचे हुजरे झालं पाहिजे आहे तर जेव्हा येण्याचा काँग्रेसवर जाऊन उभं राहिलं पाहिजे आहे आता जेव्हा कायदेशीर चार माणसाची उभी राहतील समारंभापासून म्हणजे कामाकरता सुद्धा जायला हरकत किंवा आता पूर्वी तुम्ही आठवडे सांगितलं की संध्याकाळी माणसं गप्पा मारायला जमत असतो जी माणसं पुण्यातच राहत असतो त्यांच्या तर सोपं आहे आपण नेहमी असं ठरवून जातो की पुण्यातली सगळी माणसं आहेत पुण्यामध्ये कुठे जावं तुम्ही माझी तक्रार नाही सांगू तुम्हाला ज्यांनी संध्याकाळी काही काम न करता जाऊ त्याला स्वतःचं डोकं खाल्लेलं समोर सापडत नाही अशा कामामध्ये आपण म्हणतो ना आणि कोणा म्हणणार की आमच्या गप्पा मारण्याचा काही कारभार असेल तर काँग्रेस पक्षाचं येत नाही आपण असं ठरवा तुम्ही तर संध्याकाळी जे गेल्यानंतर वर्षपूर्वी माणसं मिसळ हे अर्धा तास चक्कर मारायची हरकत नाही माझा मुद्दा आपल्या सूचनेतला अर्थ समजत नाही असं नाही पण मी ते असं कोणी मानत नाही की असं कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल की जरा काँग्रेसवरती मंत्री जे असेल मंत्री तर त्या मंत्र्याला दुरुस्त केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे तुम्ही केला पाहिजे ना मी केला पाहिजे मी कोणाची व्यक्ती होणार नसा पाहिजे अशी मंत्री जे कोणी असतील तर त्यांना सांगितलं वाटतं बरोबर मी पाहतो माणसं सगळीच माणसं आपल्या माहितीच आहेत अशी कोणी माणसं आहेत मला ते नम्र माणसं आहेत समजदारी माणसं आहेत हा अनोळखी असताना कारण इतक्या दिवसाचा ना मी इतक्या जितक्या विश्वासानं पुढेच्या काँग्रेस हाऊसमध्ये शरीर तितक्याच विश्वासानं आणखीन कोणी शरीर येईल झालं नाही शरीर तर तितक्याच विश्वासानं मी आणखी कुठेतरी 10 जिल्ह्याच्या काँग्रेस हाऊसमध्ये शरीर तरी मला माहिती नाही याचा दुरुपयोग केला नाही तेव्हा मूळ गोष्ट मी आपल्याला सांगत होती की मंत्री अधिकार जाणाऱ्या सगळ्याच माणसांचा प्रकार जे आहेत ते जे उद्याकडे जाणार असतील जे पोटेन्शियल मिनिस्टर जे असतील ते सगळ्या मंत्र्यांच्या प्रकार आता घेतला बघायची गरज आहे सगळ्यां समोर पक्षाच्या आणि तो हा असा कष्ट आहे सांगत होतो की प्रत्यक्ष काम करणाऱ्या ज्या म्हणजे जे अधिकारावरती असणाऱ्या दिसणाऱ्या माणसांच्या पुण्यापेक्षा अनामिक पण असंख्य काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुण्यावरती हा पक्ष चालू आहे माझी आणि मी अधिकारपदाची जी माणसं आहोत ते आम्ही सगळी माणसं म्हणजे थोडी भाग्यवान माणसं म्हणजे एखादं फोन देवाच्या पूजेला जात आणि दुसरं कुठलं तरी फोन दुसरं तरी जात अशा त्याची देवाचा भाग म्हणून आम्ही मंत्रिवान शिक्षक आणि जे असं म्हणायचं की जयंतीमध्ये त्या प्रत्येक घेतला होती अक्षरशः कणश हा पात्र असतो म्हणून ही जी अनामिक असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा म्हणजे सांख्या त्याचा सन्मान त्याचा सत्कार ज्यावेळेस बुजून होईल की त्याचा सन्मानचा सुधार असला पाहिजे मी जरूर असं काँग्रेस कार्यकर्त्यांचे तोंडून ऐकले की समोर जाऊन उभं राहिलं तर डोळे तिथे गेले नाही तर सगळ्यांच्या बाबतीमध्ये नाही काही उद्या कष्ट येऊन परत आले पुन्हा जाय जायचं असं म्हणणारे माणसं पहिला उद्या आपण हा एक विचार आपल्या मनावर घेतला पाहिजे की नाही की हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे दोषांचं त्यांचा विचार केला पाहिजे असंही असतात आम्हाला की जो येईल त्या माणसाला या क्रिकेटला मी अर्थ एवढा समजतो की जी संख्या जे जिल्ह्याच्या ताब्यामध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांच्या कामासंबंधीची फेर तपासणी एकदा वसंतरावजींनी स्वतः केली पाहिजे. त्यांनी तर फेर तपासणी केली पाहिजे. मी असं सुचवेल की कदाचित त्यांच्या जर बदल्या करता आलं तर जरूर बदल्या करता आलं, जर बदल्या करता आलं तर काही हरकत नाही. जरा आपण जसं आधी जायला म्हणतो की जर 3 वर्ष एका ठिकाणी आला म्हणजे ते वेस्टेड इंटरेस्ट तयार होतात. हा म्हणजे कोणाचा झाला म्हणजे जनरल नियम सामान्य थोडस सोय बदलून जातील की बदलता आली करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर सुरुवातीला हे जिल्हावार मंत्री नेमण्याचं काम कामाजवाजी सगळ्यांनी नमून केलं होतं आणि सगळ्यांनी नमून केलं होतं की हा एक मार्ग आहे. कारण कुणीतरी डिलेची तक्रार असते, लोकांच्या तिथल्या स्थानिक पाणीचा प्रश्न असते, माणसांची माहिती नसते, तेव्हा कुणीतरी जाऊन मंत्री जर त्या जिल्ह्यामध्ये एक असला त्यानंतर तिथली गारांनी लिहून तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलवेल, तिथले ते पक्ष सोडवेल, त्या भावनेने खरं म्हणजे ते काम हाताशी घेतलं होतं. आता त्याची जर थोडीशी फेर तपासणी करण्याची जर गरज असेल तर त्यातल्या त्या मंत्र्यांशी त्या त्या मंत्रिमंडळाने एकदा बसून बोल विचार केला पाहिजे. त्यांनी एकदा बसून विचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रश्नाची या प्रत्येकाची जर होती आहे तर यामध्ये जे गैर आहे ना तर ते चुकले होता तर त्यांनी बसून जसा विचार केला पाहिजे ते सुधारणा करायला लागतात. ते ज्या कामाच्या पद्धतीमध्ये ते सुधारणा करायला लागतील. कारण पुष्कळ असं घडतं मी मान्य केलं पाहिजे की मंत्री त्याच्या जिल्ह्यातून त्याच्या घडण्याचा हेतू असणार की तो अधिक माणसं जाणतो, तो स्वतःच अधिक राजकीय तिथलं तिथं अधिक जाणतो. तर कळत सकळत मग त्या स्थानिक जर गटांचा जर परिणाम जर घडत असेल तो तो झाला पाहिजे. कारण आपण ते असं म्हणत नाही की म्हणजे आपला तो गावा संबंधित संबंधाने असा आपणच म्हणत की आपल्या जिल्ह्यामध्ये भांडणं नाही, त्याच्या जिल्ह्यामध्ये गट नाही. आपल्या संघटनेमध्ये आणि आपल्या शासनामध्ये ऐक्य आहे. ऐक्य याचा अर्थ समजवता आहे, योजना आहे, ऍडजस्टमेंट आहे. तर ते आता मी असं म्हणतो की आमच्या काँग्रेसमध्ये काही माणसं न भांडणारी आहे, आमच्यामध्ये काही वाद नाही, आमच्यामध्ये काही गळत नाही. आम्ही एवढंच करतो की जे गळत आहे त्या गटानुसार वागून तिथे आम्ही तिथे खरी पद्धती शोधून जाते एवढं तुमचं म्हणणं. तेव्हा या गटांचा परिणाम होणार नाही असं घरी धरू नये. त्या संबंधीचा त्याचा विचार केला जावा याची जरूर काळजी घेण्याची गरज
आहे. काय घडलं हे मला त्याच्यामुळे त्याने ऑब्जेक्शन रेज केल्यामुळे त्याने काही जास्त बोल झालं. तेव्हा मी त्याला म्हटलं की आणखी आपल्याला याच्या बाबतीमध्ये काही माहिती पाहिजे, तुम्ही जरूर त्याचा उल्लेख आणि मी पुन्हा तुमच्या समोर स्टेट नाही आणि आपल्याला हवी असेल ती पूर्ण माहिती दिली. त्याने काहीतरी 1-2 मुद्दे आणखी उपस्थित केले आणि त्याच्यावर पुन्हा माहिती देण्याचं एक स्टेटमेंट दिले. त्याच्यानंतर तपास सूचना आली त्याच्यावरही चर्चा झाली. त्याच्यानंतर वोट ऑफ नो कॉन्फिडन्स आलं त्याच्यावर चर्चा झाली. आमच्या पार्टीमध्येही तो प्रश्न निघाला त्याच्या बाबतीमध्ये माहिती देणं किंवा खुलासा करणं जे काही शक्य आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्याला पेरोलवर सोडण्याचा प्रश्न आला तेव्हा सुद्धा सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या सुप्रिंटेंडेंटनी गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी त्याला सर्टिफिकेट दिलं की हा याला ताबडतोब रिलीफ मिळाला पाहिजे याची प्रकृती काही चांगली नाही. सर्टिफिकेट एका एक्सपर्टचं मला असं वाटतं की आता माझं काही एकदम हा प्रश्न निघेल असं वाटलं नाही. मला वाटतं की शहा म्हणून कांतीलाल शहा म्हणून जे एक कार्डिओलॉजिस्ट एक प्रसिद्ध आहेत आपल्या मुंबईमध्ये त्यांचंही एक सर्टिफिकेट द्यावं. जी टी हॉस्पिटलचे पूर्वीचे रिटायर झालेले एक सुप्रिंटेंडेंट आहेत त्यांचेही सर्टिफिकेट की यांना जेलच्या परिस्थितीमध्ये ठेवणं म्हणजे यांचं फ्रान्स घालवण्याच्या दृष्टीनं एक गती देण्यासारखं होईल अशा अर्थाच्या त्या सर्टिफिकेट. आता याच्यावर एक्झामिनेशन झाली आणि शेवटी होता होता ते फाईल असं झालं किंवा याच्यामध्ये जरी हा पॉलिटिकल सपोर्ट असला तरी त्या ग्राउंडवर सोडणं हे बरोबर होणार. परंतु याची जी एकंदर परिस्थिती आहे त्याच्यामध्ये निर्णय सरकारला हा घ्यावा लागेल की याला मरू देणं बरोबर आहे की याला सोडण्याच्या दृष्टीनं एक मानवतेच्या दृष्टीकोन आपण पाहतो आणि शिफारा पैकी या दृष्टीकोन या माणसाला मानवतेच्या दृष्टीकोनातून सोडलं शिफारस असेल करू नये त्याच्यावर दृष्टी मिळू शकतील असेल माझी मिळू शकेल अशा परिस्थितीत आता हे कोणी म्हणू शकत की मग याला मरू द्यायला पाहिजे ते सोडू सोडायला कारण सोडायची गरज नाही म्हणजे वेगवेगळे व्ह्यूज असू शकतात परंतु हे जे गुन्हे घडले ते इंडियन पिनल कोड चालते याच्यामध्ये केंद्रीय सरकारचा काही संबंध म्हणजे जो विचार आला किंवा केंद्रीय सरकारचं आपण अतिक्रमण केलं का नाही इंडियन पिनल कोड खाली जे गुन्हे होतात त्याच्यावर क्रिमिनल प्रोसिजर खाली जर स्टेट गव्हर्नमेंटने सोडलं तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही हा म्हणजे ते क्रिमिनल चालतात म्हणजे प्रश्नच म्हणजे तो प्रश्न की म्हणजे काहीतरी केंद्रीय सरकारच्या अधिकारामध्ये आम्ही अतिक्रमण केलेलं आहे ही गोष्ट जर झाली तर ती जेव्हा निघालं म्हटलं फार सोपं आहे जर आमचं अतिक्रमण झालं असेल आणि ते इल्लिगल ठरलं ते जेलमध्ये गेले तर त्याच्याबद्दल काही आम्हाला काही विधी निषेध आणि त्याचं काही हे मांडण्याचं काही कारण नाही न्यायाने जे होईल ते होईल तो प्रश्न नाही परंतु ही गोष्ट काही की त्याच्यामध्ये अतिक्रमण नाही आता हे आपण म्हणू शकतो की याला मरू देणार एखादा परंतु ही जी केस अशा तऱ्हेची नाही अशा अनेक केसेस गव्हर्नमेंटने यापूर्वी सोडलेले आहेत त्याचे मी तिथे असेंब्लीमध्ये सांगून दाखवलं आणि काही अशाही केसेस मी तिथे कोर्ट केल्या की ज्याच्यामध्ये जजेस जे आहेत जे कन्व्हिक्टिंग जजेस आहेत त्यांनी सुद्धा शिफारस केली आहे की आम्ही तो कायदेशीर करू शकत नाही सरकारने याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशाही केली आम्ही असेंब्ली समोर ठेवल्या आता ही एक केस ज्याच्यामध्ये सफिशियंट ग्राउंड अनअनबेल्ड ग्राउंड म्हणजे रिमिनेशन ग्राउंड आम्ही त्याला सोडले की झाल्यानंतर दुसरे जे आहे त्यांचे मग पुन्हा अर्जार आणि त्याच्यानंतर मग नोटिंग असं झालं किंवा ह्या माणसाला आपण सोडलं आणि मग ह्या लोकांना जर सोडलं नाही सिमिलर हेल्थ ग्राउंड तर याच्यामध्ये आपण डिस्क्रिमिनेशन करतो की एकाला तुम्ही सोडलं कारण तो काँग्रेसचा म्हणजे पक्षपात करतो कारण तो काँग्रेसचा आहे तो फ्रीडम फायटर आहे म्हणून त्याला तुम्ही सोडलं आणि सिमिलर ग्राउंडवर आम्हाला का सोडत नाही अशा तऱ्हेचं पक्षपाताचा आरोप आपल्यावर होईल अशा तऱ्हेचं ते नोटिंग आहे आणि अशा तऱ्हेचे नोटिंग असल्यानंतर आणि सर्टिफिकेट असल्यानंतर त्याला ते सोडण्यात आलं ही गोष्ट घडलेली आहे गेल्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये त्याच्यानंतर दोन असेंब्ल्या झाल्या त्याच्यात हा प्रश्न निघाला तो त्याच्यानंतरच्या तिसऱ्या असेंब्लीमध्ये तो प्रश्न निघाला आता हे कोणी म्हणू शकतं की बाबा जरी सर्टिफिकेट असलं तरी काय झालं का सोडता तुम्ही व्ह्यू घेऊ शकतो परंतु डिस्क्रिप्शन जेव्हा गव्हर्नमेंटचं असतं हा त्याच्याबद्दलही सर्टिफिकेट आहे सर्वांच्या बद्दल सर्टिफिकेट हा आणि म्हणून असं तुम्ही म्हणू शकता की बाबा तिघाने हा अटॅक कसा झाला हेही सत्य म्हणजे म्हणू शकता परंतु जोपर्यंत ते सर्टिफिकेट तुम्ही डिस्प्रूव्ह करू शकत नाही तेच मी पॉलिटिकल विरोधी पक्षाला म्हटलं किंवा तुम्ही कोणताही एव्हिडन्स आणा कारण आम्ही त्या ग्राउंडवर सोडलेलं आहे सर्टिफिकेटच्या आणि तुम्ही म्हटलं की हे फ्रॉडिलंट आहे चूक आहे निश्चितपणे आमचं मत आम्हाला बदलावं लागेल कारण ज्या बेसिसवर आपण ते सोडलेलं आहे ते बेसिस जर चुकीचं ठरलं तर मग प्रश्नच नाही आणि हे डिस्क्रिप्शन युज करत असताना ते गव्हर्नमेंटलाच करावं लागेल हे करत असताना आरोप करत असताना सुद्धा विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली मी थोडक्यात त्यांनी भूमिका अशी घेतली की आम्ही मंत्र्याबद्दल बोलत हे खाली कोणीतरी ऑफिसरने हे गडबड केलेली आहे आणि त्याच्याबद्दल चौकशी झाली. मी त्यांना म्हटलं की कुठलंही मटेरियल आमच्या समोर आलं जरूर त्याच्यावर चौकशी करू. तुम्ही द्या कुणी दिलं तरी त्याच्याबद्दल आम्ही चौकशी करू. त्याच्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाही आणि त्याच्याकरता होत ऑफ नॉन कॉन्फिडन्सची गरज नाही. जेव्हा आम्हाला वाटेल की आमच्या हातून निश्चितपणे म्हणजे काहीतरी आमच्या एकंदर गव्हर्नमेंटला धक्का लागला अशा तऱ्हेचं काही घडलंय बुद्धिपुरस्कर आणि त्यातल्या त्यात करप्शनचा विचार त्याच्यामध्ये होईल आम्ही तुमच्या व्होट ऑफ नो कॉन्फिडन्सची वाट पाहणार आम्हीच निघून जाऊ. कारण आमचा काही हा मुद्दा नाही आहे की इथे चिपटू ते 10 वर्षाचं तुम्ही करा की 15 वर्षाचं तुम्ही हे करा हा काही आमचा धंदा नाही की जे व्हायलंच पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बिलकुल काळजी करण्याचं कारण आहे. कुठलाही एव्हिडन्स आला कोणाविरुद्धही आला तरी त्याच्या बाबतीमध्ये गय करण्याचं माझ्या विरुद्ध आलं तरी मी कधीही कोणाला म्हणणार नाही की गय करा म्हणा. कारण शेवटी आम्ही जे आहोत हे एका संस्थेचे मुख्य म्हणून आहोत आणि कुठल्याही तऱ्हेनं आमच्या हातून अशा तऱ्हेची चूक झाल्यानंतरही तिथे चिकटून राहण्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये असली तर ज्या संस्थेने आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि एवढ्या मोठ्या हुद्द्याला आलं त्याच्या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत वाईट तऱ्हेनं वागतो आहोत कृतज्ञता त्यांच्या बाजूत दाखवतो आहोत हे निदान एवढं तरी ओळखण्या इतकं तत्व आम्ही मानतो आहोत. आता याच्यापेक्षा मोठी तत्व आम्ही समजूत नसतो तर गोष्ट वेगळी आहे परंतु हे तर जरूर आम्ही मानू की ज्या संस्थेमुळं आम्ही या पदाला आलो त्या संस्थेची प्रतिष्ठा जर कुठे कमी होत असेल कोणी ते सिद्ध केलं तर त्याच्या बाबतीमध्ये वाद पाहायला एक क्षणही आम्ही लावणार नाही हे आम्ही तिथेही सांगितलं आणि इथेही आपल्याला सांगितलं. हे सर्व सांगत असताना त्याने आमच्यावर पुन्हा हाही आरोप केला की हा तुम्ही सोडू शकता परंतु ज्या लोकांनी एक केस तर सांगितलं त्याने की त्याला का सोडलं नाही त्याला सोडण्याच्या बाबतीमध्ये का तुम्ही विलंब लावला आणि ती केस अशी की ज्याच्यामध्ये 8 मर्डर झाले होते 8 मर्डर झालेल्या माणसाला केसमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत निकाल लागल्यानंतर त्याला का सोडलं नाही हाही पुन्हा त्यांचा आरोप त्याच ठरावामध्ये आमच्याबरोबर फिरतो आणि त्याला विलंब लावल्याबद्दल आरोप आणि त्याचे 2 साथीदार अजूनही तुम्ही सोडत नाही पुन्हा आणखी आमच्यावर आरोप. मी त्याला म्हटलं की 8 माणसाचं खून करणाऱ्या माणसाला जर तुम्ही म्हणता की त्याला का सोडत नाही तुमचा दोष आहे डिस्क्रिप्शन आमचं असताना तुम्ही वापरत नाही आणि याच्यामध्ये फॉरेन एक्सचेंज एक पैसाही त्याने घेतलेला नाही सर्टिफिकेटमुळे तो एक म्हणजे हार्ट पेशंट म्हणून सिद्ध झालेला आहे. ठीक आहे हार्ट पेशंट असल्यानंतर दोन्ही बाजू आपण देऊ शकतो आपण म्हणू शकतो की मरू द्या किंवा मरू देऊ नका. याच्यामध्ये एक कोणती बाजू घेतल्याबरोबर काहीतरी त्याच्यात काँग्रेसवाल्याचा संबंध आहे म्हणून तुम्ही काहीतरी केलं आहे किंवा पैसावाला आहे म्हणून तुम्ही काहीतरी केलं अशा तऱ्हेचं एक तुम्ही वातावरण तयार करणार वाचला तर ही गोष्ट काही बरोबर नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगू चाहतो की ह्याच्यामध्ये आपल्याजवळ विरोधी पक्षालाही ते सांगितलं कोणालाही मी जाहीर करून सांगितलं की कोणतंही मटेरियल कोणत्याही दृष्टीनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं दाखवण्याकरता जर आलं तर त्याचा स्वीकार मी पहिल्यांदा करतो आणि त्याचं एवढंच नाही माझ्यावर विश्वास नसलं तर हायएस्ट ज्युडिशियल ट्रिब्युनल जे देशामध्ये असेल त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय द्यावा आणि त्याने त्याचा निकाल लावा याबद्दल मी कधीही एका शब्दाने सुद्धा कधी उदर सांगणार नाही. मी आपल्याला सांगू शकतो कारण शेवटी प्रतिष्ठा जी संस्थेची किंवा सरकारची ठेवायची आहे ती ठेवण्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडून जर कुचराई झाली तर आम्ही स्वतःबद्दलही अन्याय करणार आहोत ज्या संस्थेने आम्हाला मोठं केलेलं आहे त्यांच्याही बद्दल अन्याय करणार ही जाणीव जर आमच्यामध्ये नसली तर आम्ही या जागेला लायक नाही असं मानणाऱ्यापैकी आम्ही म्हणून तो खुलासा मी आपल्यासमोर केलेला आहे. त्याच्यानंतर काही आणखी जे विचार आपले मांडले गेले स्वाभाविक आहे आपण एका कुटुंबातले आहोत आणि त्याच्यामुळं या एक त्याचा आता वर्तमानपत्रामध्ये काय परिणाम होतो, काय त्याची रिॲक्शन ऍक्शन होते ती गोष्ट वेगळी. परंतु निदान एका घरामध्ये मोकळ्या मनाने आपण एकमेकांशी बोललं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नाही, बिलकुल नाही. आता ते कशा भाषेमध्ये बोलायचं हा प्रश्न अलग, कशा आविर्भावाने बोलायचं हा प्रश्न अलग आहे, आणि कोणत्या विषयावर जोर द्यायचा हाही प्रश्न अलग. परंतु एक गोष्ट खरी आहे की आपण एका घरातल्या आहोत, आपल्याला एकमेकाची जी व्यथा, एकमेकाच्या ज्या शंका, एकमेकाबद्दलच्या काही उणीवा ज्या दिसत आहेत त्या बोलल्याच पाहिजे. कारण शेवटी असं कोणी या काँग्रेसमध्ये 4 मेंबर झाल्याबरोबर तो अगदी पवित्राचा शिक्का म्हणजे ईश्वराजवळूनच घेऊन येतो असं मानणं काही बरोबर नाही. माणसं आहोत, जसं मोहितेने सांगितलं, माणसं आहोत, चुका जरूर होत असते आणि कोणाच्याच होत नाही असं नाही आहे, सर्वांच्याच होतात. आता मी जे बोलत होतो खेडको संबंधाने, आता मधोर जो एक अनायासी पत्र आलेलं आहे ते असं, आणि आपल्याच पैकी एका सन्माननीय सदस्याने दिली की एका DYSP तुम्ही जे सस्पेंड केलेलं आहे ते ताबडतोब त्याला रिस्टोर करा आणि त्याला कामावर लावा. माझ्याजवळ आपल्यापैकी सन्माननीय सदस्याने, आता याचा अर्थ मी असं मानू का की ह्याने काहीतरी DYSP कडून काहीतरी घेतलेलं आहे? आणि समजा हे मी सांगितलं नाही आणि मी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोडून दिलं आणि उद्या समजा एखाद्या विरोधी पक्षाने म्हटलं की या DYSP जवळून नाही की 500 घेतली आणि त्याला सोडून दिलं, मग आता तुम्ही आम्ही अशा तऱ्हेनं जर आरोप करायला लागलो तर कठीण काम होणार. विश्वास आधी एकमेकाजवळ आपण काही गोष्टी बोलतो, घडण्यासारख्या असतात घडल्या जातात, घडण्यासारख्या नसतात सांगून देतो की बस हे काही करू शकत नाही. आणि तशा तऱ्हेचं नातं तुमचं आमचं आहे. आता आम्ही तशा तऱ्हेचं नातं आता जर सिद्ध करायचं असलं तर मग काँग्रेस हाऊसमधूनच येऊन केलं पाहिजे, सर्किट हाऊसमध्ये करता कामा नये म्हणू शकता आपण. परंतु माझी जी तक्रार आपल्या विरुद्ध आहे ती आहे की आम्ही केव्हाही आपल्या इकडे आलो आपण विचार करा की जी कामं आमच्याकडून आपण करून घेता प्रोग्रॅम, ही कामं काही एकच दिवसाकरता नाही सतत आहे, तेवढी करण्याची कुवत माणसामध्ये किती दिवस राहू शकेल? आपण विचार करा की जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जे प्रोग्रॅम आपण घेतो, आता यशवंतरावजीचे प्रोग्रॅम कधी कधी ते मलाही सांगतात कारण त्यांनाही माहिती असते की हे प्रोग्रॅम आमच्याने म्हटलेलं आहे व शिवाजीरावने म्हटलंय, नाही कसं म्हणायचं परभणीमध्ये जायचं तर, आणि आमची MP आहेत, प्रत्येकाचा भाव असतो MP म्हटलं म्हणजे. अरे ते प्रोग्राम इतके खचून भरले जातात की मी तुम्हाला सांगतो की सकाळी आम्ही 8:30 जे धावायला सुरुवात करतो तर रात्री 3 आणि या कार्यक्रमामध्ये जरूरच 12 to 12:30 लंच अँड रेस्ट. परंतु लंच मिळते जरूर मिळते आणि अशी मिळते की ती पुन्हा ती आपल्याला थकवणारी, बरोबर, रेस्टचा पत्ता नाही. आता त्याच्यामुळे होतं काय की कोणाला वाटत नाही की समजा मी परभणीला गेलो किंवा हिंगोलीला गेलो शिवाजीरावांची इथं जाऊन त्यांच्याशी गप्पा मारावं का नाही वाटणार आम्हाला, सांगावं मिळू देता का वेळ आपण कधी नाही मिळू देत. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की धावत पळत काहीतरी थोडंफार करावं लागतं आणि त्याच्यानंतरही आपण म्हणणार की बाबा आमच्या घरी तुम्ही आला नाही, कोणाला नाही वाटत, माणसं आहोत आम्ही. आणि ही काही आमची समजूत आहे की आता आम्ही इथे चिकटलो तर आता मरेपर्यंत इथेच राहणार आहोत, याच्या पूर्वी आम्ही कार्यकर्ते होतो ह्याच्यानंतरही काही थोडंफार जे कार्य करता येईल तेवढं करणारेच लोक आम्ही राहणार आहोत. असं काही म्हणजे वेगळ्या भविष्यातले आम्ही झालो अशी काही आमची भावना नाही. शेवटी माणसातलेच आम्ही आहोत, त्यांच्यातलेच आहोत, त्यांची सुखदुःख समजणारे, जाणणारे, त्यांच्याशी समरस होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारेच आम्ही लोक आहोत. आणि ह्या भावनेने जरूर असं वाटतं की त्यांच्या घरी जावं, त्यांचा अपमान करावा असं कसं आम्हाला वाटणार सांगा. त्यांचा अपमान म्हणजे आमचा नाही का, परंतु काही वेळेला अडचण जरूर येतात ते माझ्या लक्षात येईल. कारण आपल्यामध्ये राज्य देशा राज्याच्या पातळीवर जर इथे आपल्यामध्ये दुमत आहे असं कोणी म्हणत असेल 100% मी त्याचा विरोध करेन, खोटी गोष्ट आहे. न काँग्रेस कमिटीमध्ये आणि सरकारमध्ये आणि काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये दुमत नाही आहे, ऑर्गनायझेशन आणि ऍडमिनिस्ट्रेशनमध्येही दुमत नाही आहे आणि त्याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही एकमेकाशी बरोबर बोलू, चर्चा करू, भांडू वाटतात, परंतु एक निर्णय घेऊन ही महाराष्ट्र कमिटी नेहमी निघालेली आहे ही त्याची शक्ती आहे. आणि त्याच्यामुळेच कुणावर अन्याय झाला नाही हेही आपण मानलं पाहिजे. आज या नेहमी तुम्ही पहा, जेव्हा जेव्हा तिकिटाचा किंवा कोणताही व्यवहार करण्याचा प्रश्न येतो, कुठल्याही या वरच्या पातळीवरचा माणूस की अमुक माणूस असा याला गाळलं पाहिजे या भूमिकेने कधी उभं राहिलेलं नाही, कधी त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. निदान मी तरी 10-12 वर्षापासून एक सामान्य आपल्यासारखा एक कार्यकर्ता या नात्याने पाहतोय. मला माझा जो विश्वास आहे तो हा आहे की लीडरशिपमध्ये न्याय देण्याची भूमिका इंडिव्हिज्युअलला वाटेल की बाबा माझा नंबर लागला नाही माझ्यावर अन्याय केला हे शक्य आहे, परंतु मुद्दा म्हणून जाणून बुजून बुद्धिपुरस्कर कोणाला तरी बाजूला सारण्याच्या दृष्टीनं एकाच्या विरुद्ध दुसऱ्या गटाला वर उचलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झालाय असं मला वाटत नाही की कोणी समंजस मनुष्य महाराष्ट्रामध्ये म्हणू शकेल, निदान काँग्रेसमधला म्हणू शकत नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी तालुक्याच्या पातळीवर जिल्ह्याच्या पातळीवर आपल्यामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काम असे ना मतभेद. आणि मग हा कार्यक्रम इथे का, आता एका जिल्ह्यामध्ये मी गेलो, एका कार्यकर्त्याची इथे मी चहाला गेलो नाही त्याची इथे जायचं नाही, त्याचं आमचं जमत नाही. अरे वो मला कसं करता येणार, म्हणजे याच्यामुळे नाराजी होऊ शकते आणि मेजॉरिटी लोकांची होऊ शकते की बा आम्ही तुम्हाला सर्व म्हणतो आहोत की जाऊ नका तुम्ही चहाला, पण तू काही संबंधी असतात, तू काँग्रेसचा नसला तरी संबंध राहू शकत नाही असं आपलं म्हणणं आहे का? त्याचीही काही वैयक्तिक संबंध असू शकतो. एका आमच्या मिनिस्टरला एका जिल्ह्यामध्ये गेले, ते त्यांच्या साडूकडे गेले, त्या जिल्ह्यातून तक्रार आली की हे आम्हाला न विचारताना त्यांची इथे गेले. कठीण आहे कठीण आहे म्हणजे मेहरबानी करून अशा अपेक्षा आपण एकमेकाबद्दल करू नये. कारण काही सार्वजनिक जीवन असतात, काही वैयक्तिक संबंध असतात, वैयक्तिक दोस्ताने असतात, बोलावं लागतात. आता आमच्यासारख्याला मिनिस्टरला विरोधी पक्षाशी कधी बोलावं लागतं? आणि सर्वसाधारणतः यशवंतरावची नेहमीची ही नीती राहिलेली आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षालाही नुसतं खतम करण्याचीच भाषा नेहमी बोलत राहण्यापेक्षा त्यांच्याशी सहकार्य करावं लागतं, त्यांच्याही काही काही कार्यक्रमामध्ये त्यांचंही सहकार्य घ्यावं लागतं. आता आमच्या इथले लीडर ऑफ द अपोजिशन गुरप यांच्या मुलीचं लग्न झालं, आता मी काय म्हणणार की परवानगी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. कठीण आहे तेव्हा हे वैयक्तिक संबंध मेहरबानी करून आपण ह्याच्यामध्ये घालू ना. हा तुमच्या गटाला कुठे खाली वर करणं जरूर आपण तक्रार करू शकता, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की मंत्री जे आपण म्हणता इतका तो प्रभावी राहत नाही. कारण शेवटी इथे कलेक्टिव्ह डिसिजन होत असतात हे लक्षात घ्या. इथे जे जे डिसिजन झाले आहे ते कलेक्टिव्ह झालेले आहे. मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यावं हे सुद्धा डिसिजन कलेक्टिव्ह आहे महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. कोणाला ड्रॉप करावं हे डिसिजन कलेक्टिव्ह आहे, अशी हे लक्षात घ्या. म्हणजे अशा तऱ्हेनं एक म्हणजे एक कौटुंबिक व्यवस्था ज्या संस्थेमध्ये आहे त्यामध्ये लहान लहान गोष्टींनी गैरसमज करून घेणं फार आमचं बिघडलेलं असं दाखवणं बरोबर ठरणार. आम्ही कुठल्याही किती दादा किती वेळ आहे, 5 मिनिटात उरकोत, 5 मिनिटात उरकोत. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संपर्क मिनिस्टर आम्ही ठेवलेले आहेत. मेहरबानी करून हे लक्षात घ्या की जे विकासाची आमची कामं आहेत, कोऑर्डिनेशन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जे आहे, त्या जिल्ह्याचा जो प्रोग्रॅम आहे त्याच्या बाबतीमध्ये यांची मदत व्हावी ही प्रथा ही बऱ्याच दिवसापासून इथे आहे, गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. त्याच निमित्ताने ते मिनिस्टर त्या त्या जिल्ह्याकरता म्हणून नेमलेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये वेगळीच कल्पना होती, तिथल्या मास कॉन्टॅक्ट टूर करत असतो आम्ही एक वर्षभर, 10-12 दिवस गावागावामध्ये जाऊन प्रश्न विचारायचे, अडचणी समजायच्या, तिथे तिथे निकल जायचे वगैरे वगैरे. परंतु इथे जी पद्धत झाली आहे की नाही कन्स्ट्रक्टिव्ह अशा तऱ्हेचं काम त्या जिल्ह्यामध्ये करण्याच्या दृष्टीनं या मंत्र्यांनी मदत केली पाहिजे वेगवेगळ्या. आता ह्याच्यामध्ये शक्य आहे की एखादा कोणी आपल्याशी न पटणाऱ्याही माणसाकडे तू जाऊ शकतो, बोलू शकतो, परंतु तेवढ्याने आपण जर म्हटलं की नाही एका गटाला वर करण्याचं उभं बळ केलं, तर मी असं म्हणेन की तो अन्याय आपण एका मंत्र्यावर करत नाही, लिडरशिप वर करतो. कारण त्याच्या तरी मनामध्ये 100 गोष्टी असल्या, होईल एखादी गोष्ट, एखादी आभा काय, एखादा अपॉइंटमेंट इकडे तिकडे झालं तर इतकं काही गळजप करण्याचं काही मोठंसं कारण नाही, माणसं असतात. तेव्हा तेव्हा नाही नाही बाबा आबा कोणी म्हटलं कोण नाही नाही तुम्हाला कळलं नाही, हे अशा तऱ्हेचे गैरसमज असतील जरूर दूर करू आपण, परंतु केवळ तेवढ्याच करता तुम्ही जिल्ह्याकरता मिनिस्टर नेमलेला आहे हा नाही त्या दृष्टीनं म्हणतो. म्हणजे त्याचा मूळ हेतू मी जो समजावून सांगितला ते एवढ्याच करता समजावून. जरूर 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 त्याच्याबद्दल शंकाच नाही, बिलकुल नाही. अन्याय करण्याकरता म्हणून नेमलेलंच नाहीये, म्हणजे असं कसं नेमते, म्हणजे मग संपर्क मंत्रीच्या ऐवजी अन्याय मंत्री म्हणून त्याचं नाव द्यावं लागलं. म्हणजे हा हेतूच नाही, आणि अशा तऱ्हेची तक्रार असली जरूर त्याच्याबद्दल तुम्ही आम्ही संबंधित मंत्री बसू शकतो ना, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, परंतु त्याचा पाठीमागची भूमिका ही हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये समजा काही शक्य आहे आपल्या आपल्यापैकी आणखी त्यातल्या त्यात जवळचे आणखी त्याच्या जवळचे असे काही लोक असू शकतात, नाही असं नाही आहे. आता कोणत्याही एखाद्या जिल्ह्याला आपण रिप्रेझेंटेशन द्यायचं म्हटलं काय आपल्यामध्ये मतभेद होणार नाही, कोणाला द्यावं कोणाला नाही द्यावं आपल्यामध्ये मत होणार नाही, मतभेद होणार नाही. आणि तोच जर मतभेद किंवा तशाच तऱ्हेचा संघर्ष मंत्र्यांच्या मनामध्ये असला तर आपण काय म्हणणार, अन्याय करण्याच्या दृष्टीनं करतो बरोबर. आणि म्हणून मी एवढंच माझं लिमिटेड आहे, म्हणजे तशा चुका होत असतील नसतील म्हणून मी म्हणत नाही, होत असतील हा जरूर सांगा ना, जरूर सांगा त्याच्याबद्दल. आणि आपल्याला कोणी आबा आपल्याला कोणी रोखलंय का? आणि मी म्हणतो अहो इथले तर सोडूनच द्या, इथले मंत्री मुख्यमंत्री तर तुम्हाला रोखू शकत नाही, परंतु आमचे लीडर यशवंतरावही तुम्हाला रोखू शकत नाही असं तर तो काही मुलाचा प्रश्न नाही. तर म्हणून त्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे. तेव्हा मला जे म्हणायचं आहे की हे संघर्ष ऑर्गनायझेशन आणखी मंत्री ही जी आपण एक विभागणी करतोय माझ्या मते ती आर्टिफिशियल आहे. आर्टिफिशियल कशी? ऑर्गनायझेशन मध्ये मग तुम्हाला असं करावं लागेल की कोणी मंत्री घेता कामा नये. प्युअर ऑर्गनायझेशन, प्युअर ऍडमिनिस्ट्रेशन ही तो बाब नाही आहे. आज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे आहेत ते ऑर्गनायझेशन मध्ये आहेत. गरज नाही म्हणजे अशा तऱ्हेचं काही वेगळं असं काही कंपार्टमेंट नाही आहे. सर्व येत आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आज जो ऑर्गनायझेशन मध्ये आहे तो उद्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येतो. उद्या ऍडमिनिस्ट्रेशन मधून निघाला म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जातो जर पटलं तर. म्हणजे आणि आज ऑर्गनायझेशन मध्ये असलेले मंत्री आहेत आणि ऑर्गनायझेशनचे लोक आहेत तेव्हा हे म्हणजे एक असं सुंदर तऱ्हेचं असं विणलेलं एक शालू असताना नाही नाही ते अलगच आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे. सुंदर तऱ्हेचं विणलेलं आहे आणि एकमेकाशी घासाघीस करून जिथे प्रश्न असेल तिथे वादविवाद करून त्याच्यातून निष्कर्ष काढण्याचा निर्णय घेण्याचा नेहमी आपण विचार केलेला आहे आणि तसं काढलेलं आहे तेव्हा हे काहीतरी दोन अलग सेपरेट कंपार्टमेंट आहे अशी भूमिका आमची नाही. जेव्हा जेव्हा निर्णय कोणतेही महत्वाचे घ्यायचे असतात त्याही वेळेला ऑर्गनायझेशन जवळ गव्हर्नमेंट आलेली आहे. आली नसेल तर गव्हर्नमेंटची चूक आहे आणि तशा तऱ्हेनं निर्णय घेण्याच्या पूर्वी इम्पॉर्टंट निर्णय घेण्याच्या पूर्वी पॉलिसी डिसिजन ज्याला म्हणतो त्यावेळेला पार्टीमध्ये पार्टीच्या पक्षा पार्टीचा जो म्हणजे असेंब्ली पक्ष जो आहे त्याच्या समोर सुद्धा काही काही महत्वाच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटला जावं लागतं. म्हणून कोणीतरी आम्ही अलग अलग आहोत म्हणून आमच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. मेहरबानी करून विसरून जा आम्ही एक आहोत. हा बरोबर आणि तेच मी बोलतोय. तुम्ही एवढं मानल्यानंतर पुष्कळच तुम्ही कबूल केल्यासारखं होणार आहे. आणि म्हणून शेवटी वसंतराव दादा आपण जी मला परवानगी दिली बोलण्याकरता मला त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे. काही खुलासे करणं आवश्यक वाटल्यामुळे मी खुलासा केला.